आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचा केम्ब्रिज विद्यापीठाबरोबर करार. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शाश्वत बाजारपेठ तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देशभरातल्या संपूर्ण मतदान प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळला. आणि युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश. आता सविस्तर बातम्या. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या दरम्यान काल सामंजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. केम्ब्रिजनं शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं यासाठी बांबूची शाश्वत बाजारपेठ तयार करण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित बांबू परिषदेमध्ये ते बोलत होते. हरित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी राज्य शासन 21 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यास कटिबद्ध असल्याचं रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी या परिषदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट चलो जीते है हा काल देशभरातील अनेक शाळा आणि चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालपणीच्या घटनांवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन मंगेश हडवळे यांनी केलं आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत हा चित्रपट विविध शहरांमध्ये दाखवला जाणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर कोपर खैरणे इथल्या विश्वभारती महाविद्यालयातल्या रमा गोरुजे या विद्यार्थिनीनं दिलेली ही प्रतिक्रिया.
काल नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता. आज त्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट आपण आणलेला. त्याच्याकडनं म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकातून इन्स्पायर झाले की आपण कोणासाठी जगतो ते. त्यांच्याकडून चांगली गोष्ट आम्हाला कळाली की आपण जर जीवनात ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे, जर आपण त्या जिद्दीवर कायम ठरवलो तर आपलं आयुष्य चांगलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सेवा आणि सुशासन मंत्र जपत देशात परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्व या आजच्या विशेष मालिकेत मोदी सरकारनं महिला सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा लेखाजोखा.
गेल्या 11 वर्षात भारत सरकारनं महिलांना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी व्यापक आणि धोरणात्मक पावलं उचलली आहेत. नारी शक्ती हा केवळ नारा नसून ते आता राष्ट्रीय अभियान बनलं आहे. हे अभियान शहरी असो वा ग्रामीण, तरुण असो वा वृद्ध, प्रत्येक महिलेला सन्मानानं, सुरक्षितपणे आणि स्वावलंबनानं जगण्यासाठी बळकटी देतं. केवळ महिलांचा विकास यावर लक्ष केंद्रित नसून महिला नेतृत्वाखाली विकास कसा साध्य करता येईल यावर आता लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणाबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात,
लंबे समय तक हमारे देश में ऐसे अनेक काम थे जो महिलाओं के लिए वर्जित. भाजपा की हमारी सरकार ने बेटियों के सामने से हर बाधा को हटाने की ठानी. आज आप देखिए सेना के अग्रिम मोर्चों में बेटियों की तैनाती हो रही है. खेल का मैदान हो या पढ़ाई का, बेटियां हर क्षेत्र में बहुत आगे चल रही है.
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, लखपति दीदी यासारखे उपक्रम या सक्षमीकरणाला अधिक बळकटी देतात. अशा प्रकारे तळागाळातील प्रशासनापासून ते संरक्षण दल आणि विमान वाहतुकीपर्यंत महिला आता सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहेत आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत राष्ट्रीय विकासाला चालना देत आहेत.
देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदारसंघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली. काही सॉफ्टवेअर वापरून बनावट अर्ज, मतदारांची नावं वगळणं, बोगस मतदार घुसवणं हे प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप निराधार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. ऑनलाईन पद्धतीनं मतदारांना वगळता येत नसल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नंदुरबार जिल्ह्याची कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून ओळख आहे. या आदिवासी बहुल जिल्ह्यातल्या टोकर तलाव इथली अंगणवाडी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
असं म्हणतात, कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी. याच उक्तीने नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि त्यांचे पती डॉक्टर वैभव सबनीस यांनी आपल्या शुकर आणि सबर या जुळ्या मुलांना इथल्या अंगणवाडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. या 3 वर्षीय बालकांचा अंगणवाडी प्रवेश सर्वांसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का होता. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी म्हणाल्या,
लोक असं म्हणतात की जिल्हाधिकारीनी अंगणवाडीमध्ये मुलांना टाकलं, पण ऍक्च्युली आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगलं वाटतोय की माझे मुले कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते. जर ही संधी माझ्याकडे आहे तर मला कुठे पण दुसरी प्रायव्हेट जागेमध्ये त्यांना घालण्याची काही गरज पण नाहीये. एक टोकर तलावची अजून चांगली जी मला गोष्ट वाटते की स्कूल आणि अंगणवाडी कोलोकेटेड आहे. नॅचरल आहे की आता माझे मुले तिथे जाणार की त्या ग्रामपंचायतमध्ये त्या अंगणवाडीमध्ये थोडा सुधारणा जर होऊ शकते तर फार चांगली गोष्ट आहे. आणि मग ती सुधारणा तिथून सुरू होते की ते आपण जिल्ह्यामध्ये पण त्याचा अंमलबजावणी आणि स्केल अप करू शकतो.
सामाजिक दायित्वाचं भान जोपासत जिल्हाधिकाऱ्यांची ही कृती निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या स्पृहणीय कामाची दखल घेतली आमचे नंदुरबारचे वार्ताहर निलेश पवार यांनी. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हस्कर यांच्यासह प्रशांत जाधव.
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या 7 नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर इथल्या डेक्कन ट्रॅप्सचा समावेश आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर इथले डेक्कन ट्रॅप्स ही कोयना अभयारण्याच्या परिसरात जांभा दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ही रचना लाव्हा रसाच्या 40 पेक्षा जास्त थरांमुळे निर्माण झाली असून दख्खन पठाराचा हा भाग जांभा दगडापासून बनलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या भूभागांपैकी एक आहे. धाराशिव इथले ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. दैनिक सकाळमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केलं होतं. अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी धाराशिव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यात चिखली रणथम परिसरात झालेल्या एका रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होते. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना ग्रुप ए मध्ये ओमानशी होणार आहे. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचा केम्ब्रिज विद्यापीठाबरोबर करार. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शाश्वत बाजारपेठ तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देशभरातल्या संपूर्ण मतदान प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळला. आणि युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.